चीनी मंडी .com पॉडकास्ट।
राज्यातील 56,000 रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत। राज्यातील गरीब आणि गरजू रुग्ण केवळ पैशांअभावी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नयेत यासाठी गेल्या 4.5 वर्षात विविध आजारांनी ग्रासलेल्या 56,000 अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या मदतीमुळे रुग्णांबरोबरच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे। राज्यातील जनतेला शासकीय रुग्णालयांबरोबरच सध्या आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली वैद्यकीय सेवा देण्यात येतात। या योजनांचा लाभ न मिळू शकणाऱ्या आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येते। मात्र जनआरोग्य योजनेसाठी पात्र असणाऱ्या रुग्णांचेही अर्ज अलीकडे मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी येत आहेत, त्यामुळे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी वेळ लागतो। महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली पात्र असलेल्या सर्वांचा प्रीमियम शासनाकडून भरला जातो, त्यामुळे गरजू लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून छाननी सुरू केली आहे। वैद्यकीय मदतीअभावी कोणीही गरजू रुग्ण वंचित राहू नये याची काळजी सरकार घेत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। जवळचा एखादा नातेवाईक जेव्हा दुर्धर आजारांनी ग्रासला जातो आणि केवळ पैशांअभावी त्याच्यावर उपचार करता येत नाहीत, तो क्षण संपूर्ण कुटुंबासाठीच अत्यंत दुःखद असतो असं सांगून मुख्यमंत्री म्हणतात, अशी वेळ राज्यातील गरीब रुग्णांवर येऊ नये आणि गरीब गरजू रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यादृष्टीनं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात येतं। केवळ आर्थिक आणि राज्याचा रहिवासी एवढ्याच निकषावर गंभीर आजारांवर उपचारासाठी मदत देण्यात येत आहे। कर्करोग, मेंदू आणि मज्जारज्जू संबंधातील आजार, अर्भकांना लागणारे वैद्यकीय सहाय्य, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण अशा विविध उपचारांसाठी येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती या निधीच्या माध्यमातून करण्यात येते। मुख्यमंत्री पुढे म्हणतात, राज्यातील प्रत्येक गरीब आणि गरजू रुग्णापर्यंत मदत पोहोचावी यासाठी गेल्या 4 वर्षात शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्तरावरून मदत देण्याबरोबरच राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात आली आहे। शासनाच्या या प्रयत्नांना सामाजिक संस्थांचंही मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळालं असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जात आहे। यामुळेच गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळणं शक्य झालं आहे। गेल्या 5 वर्षांची तुलना त्यामागील पंचवार्षिकाशी केल्यास त्यात शेकडो पटीनं वाढ झाल्याचं निदर्शनास येतं। वर्ष 2009 ते 2014 या दरम्यान सुमारे 16,000 रुग्णांना 40,56,94,700 रुपये वितरित करण्यात आले होते, तर 1 नोव्हेंबर 2014 ते 20 जून 2019 या काळात 56,318 रुग्णांना 553,92,19,598 रुपये वितरित करण्यात आले आहेत। वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांचा समावेश केल्यामुळे 2018-19 10,582 एवढ्या लक्षणीय रुग्णांना 1,000 कोटींहून अधिक सहाय्य दिलं गेलं आहे। कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वाधिक म्हणजे 8,468 रुग्णांना सुमारे 90 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। यापूर्वी गंभीर आजारांसाठी केवळ 25,000 रुपये वितरित करण्यात येत होते, मात्र 2014 पासून यामध्ये वाढ करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी 3 लाखांपर्यंत निधी देण्यात येत आहे। दुर्धर आजारानं ग्रासलेल्या अनेक लहान मुलांचे प्राण या योजनेच्या माध्यमातून वाचवण्यात शासनाला यश आलं आहे।